नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज 25वो कारगील विजय दीस मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कारगील झुजस्मारगाक भेट दितले आनी देशा खातीर सर्वोच्च बलिदान दिवपी जवानांक आर्गां ओंपतले. आयज मुंबयत उटंगराच्या पावसाक लागून हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. ह्या वर्सा भारतात जावपी क्वाड देशांच्या वर्सुकी शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जातले वाटेकार. पॅरीस ऑलिंपिक 2024 सर्तीक आयज सावन सुरुवात आनी बायलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट सर्तीत उपांत्य फेरयेत आयज भारत बांगलादेश वांगडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. आयज 25वो कारगील विजय दीस मनयतात. 1999 कारगील झुजात आपल्या प्राणांची आहुती दिल्ल्या भारतीय जवानांच्या शौर्याक आर्गां ओंपपा खातीर पुराय देशभरात कारगील विजय दीस मनयतात. ऑपरेशन विजय मोहीम यशस्वीपणान पुराय करून भारतान पाकिस्तान आडच्या झुजात मेळिल्ल्या जैताचो उत्सव आयच्या दिसा मनयता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कारगील झुज स्मारकाक भेट दितले. देशा खातीर सर्वोच्च बलिदान दिवपी जवानांक ते हे वेळार आर्गां ओंपतले. हो दीस दरेका भारतीयां खातीर खूप महत्वाचो आसा. देशाच्या रक्षकांक आर्गां ओंपपाचो हो दीस आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टात म्हळां. शिंकुनला टनेल प्रकल्पाच्या कामांक आयज सावन सुरवात जातली अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. शिंकुनला बोगदो प्रकल्पाचो पयलो सुरंगस्फोट ते व्हर्च्युअल माध्यमातल्यान करतले. खास करून वायट हवामानात लेह कडेन बरे तरेन संपर्क दवरपा खातीर हो प्रकल्प म्हत्वाचो आसा. निमुपदुमदारचो रस्त्याचेर सुमार 15,800 फूट उंचायेचेर बांदिल्ल्या 4.1 किलोमीटर लांबायेच्या बोगद्याक लागून लेह कडेन सगळे तरेच्या हवामानाक संपर्क दवरप शक्य जातले. हो प्रकल्प पुराय जाल्यार हो संवसारातलो सगळ्यात उंच बोगदो आसतलो. सशस्त्र दळांची आनी उपकरणांची जलद आनी कार्यक्षम हालचाल तशेंच लडाखच्या आर्थिक आनी सामाजिक उदरगतीक चालना दिवपाक ह्या प्रकल्पावरवी मजत जातली. कारगील झुज हो एक म्हत्वाचो संघर्श आशिल्लो जातूंत आमच्या सैनिकांक अत्यंत गंभीर परिस्थितीक फुडो करचो पडलो. पाकिस्तानाआड व्हडा धैर्यान तांणी झूज दिली अशें भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनी केंद्रीय भलायकी आनी कल्याण मंत्री JP नड्डा हांणी म्हळां. ते काल नवी दिल्लींत एका मशाल रॅलीत उलोवप करतले. मुखार आयिल्ल्या सगळ्या आव्हानांक फुडो करताना खर रणनिती प्रतिभेक लागून भारतीय सैन्यान हे जैत मेळयले आनी कारगील शिखराचेर तिरंगा हुबयलो अशेंय तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणात शीम वाठारात लष्कराक दोट्टी रस्ते उपलब्ध करून दिल्यात. सध्या लष्कर अरुणाचल प्रदेशातल्यान 1.5 दिसात लडाखात पावंक शकतात अशेंय तांणी हे वेळार सांगले. हे वेळार श्री नड्डा हांणी लष्कराचेर आधारीत प्रदर्शनाचे उक्तावण केले आनी शिवसैनिकांक आर्गां ओंपली. ह्या वर्सा मे म्हयन्यात कर्मचारी राज्य विमा म्हळ्यार ESIC येवजणे अंतर्गत 23 लाखां परस चड नवीन कामगारांची नोंदणी जाल्या. कामगार आनी रोजगार मंत्रालया प्रमाण एकूण 23 लाख कर्मचाऱ्यांपैकी 11 लाखां परस चड कर्मचारी हे 25 वर्सां मेरेनच्या वयोगटातले आसात. मंत्रालयान सांगला की मे म्हयन्यात बायला सदस्यांची वट्ट संख्या 4,47,000 इतली आशिल्ली. केंद्रीय तपास ब्युरो CBI नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर सुमार 6 किलो कोकेनासयत भारतीय वंशाच्या एका जर्मन नागरिकाक अटक केल्या. CBI दिल्ल्या माहितीप्रमाण आरोपी दोहा सावन नवी दिल्लीक वतालो. CBI हे प्रकरणाची पुराय चौकशी करीत आसा. टपाल खात्याच्या नेटवर्कावरवी निर्यात वाढोवपा खातीर सरकारान देशभरात 1013 टपाल खाते निर्यात केंद्रां स्थापन केल्यात. संचारण आनी ग्रामीण उदरगत राज्यमंत्री डॉ प्रेमसानी चंद्रशेखर हांणी काल लोकसभेत एका लेखी उतरात ही माहिती दिली. हे केंद्र शिमेभायर ई कॉमर्साची सुविधा दितात आनी कारागीर विणकार कलाकृतीकार आनी सूक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देगाक सक्षम करतात अशें तांणी सांगले. ह्या केंद्रातल्यान वेगवेगळ्या प्रकारची वस्तूंची आनी उत्पादनांची निर्यात जाता तातूंत रत्नां आनी नकली दागिने कापड आनी कपडे चामड्याची उत्पादनां हस्तकला आयुर्वेदीक आनी वनस्पती उत्पादनां आनी हेर गिरायक उत्पादनां हांचो आस्पाव जाता अशें तांणी हे वेळार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. आयज मुंबयत उट्टंगराच्या पावसाक लागून हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. पुलिसांनी सगळ्या लोकांक घरातच रावपाचो सल्लो दिला आनी आपत्कालीन परिस्थितीत मजती खातीर 100 वा 112 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो अशें कळीत केला. काल जाल्ल्या उटंगराच्या पावसाक लागून 11 विमान उड्डाणां रद्द केली आनी 10 विमान उड्डाणां मुंबय लागसारच्या विमानतळांचेर वळयली. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांणी परिस्थितीचो नियाळ घेतलो आनी हुंवारग्रस्तांक मजत करपाचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांक दिल्यात. पालसण कोसळिल्ल्यान रायगड पुणे रस्त्यावेल्या तामिणी घाटातल्या येरादारीचेर परिणाम झालो. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ NDRF आनी राज्य मजत प्रतिसाद दळ SDRFच्यो तुकड्यो तैनात केल्यात. लष्कराच्या एअरलिफ्टींग पथकाक लेगीत तयार रावपाचे निर्देश दिल्यात. या वर्सा भारतात जावपी क्वाड देशांच्या वर्सुकी शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन वांटेकार जातले अशी माहिती व्हाईट हाऊसान दिला. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा संपर्क सल्लागार जॉन किर्बी हांणी वॉशिंग्टनात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन राष्ट्रपती वेंचणुकेच्या सर्तीत ना, ताका लागून ते अशा जायत्या कार्यावळींनी वांटो घेवंक शकतात अशें तांणी सांगले. भारत ह्या वर्सा क्वाड शिखर परिषदेचे येजमानकी चलयतलो. क्वाड देशांमदी ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका ह्या देशांचो आसपाव आसा. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस हांणी वॉशिंग्टन डीसीच्या व्हाईट हाऊसात इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहूंची भेट घेतली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात उपराष्ट्राध्यक्ष हॅरीस हांणी सांगले की नेतन्याहू हांचे कडेन स्पष्ट आणि रचनात्मक संवाद केलो. कुशळटाय विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी हांणी नवी दिल्लीत मॉडेल स्कील लोन येवजणेची सुरुवात केल्या. देशाच्या फुडारा खातीर तयार आशिल्ल्या कर्मचाऱ्यांक सक्षम करप हो हे येवजणेचो हेत आसा. हे येवजणे खाला देशभरातल्या 25,000 तरणाट्यांक शिक्षण आणि उच्च कुशळटायेची संद मेळटली. लॉन्चिंग कार्यावळीत उलयतना नव्या येवजणे खाला रिणाची रक्कम मर्यादा आदी 1.5 लाख रुपया इतली आशिल्ली ती 7.5 लाख रुपया मेरेन वाढयला अशें चौधरी हांणी सांगले. विद्यार्थ्यांक त्रासमुक्त रीण दिवपा खातीर जायत्या बिगर बँकींग आर्थिक कंपनी एनबीएफसीक, शेड्युल्ड बँको आणि ग्रामीण बँकाकूय हे येवजणेत जोडल्यात अशें तांणी ह्या वेळार सांगले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी हे येवजणेचो उल्लेख केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 केला अशें मंत्री चौधरी हांणी सांगला. काश्मीर देंगणातल्या अमरनाथ गुफेच्या यात्रेत जम्मूतल्या भगवतीनगर यात्री निवास बेस कॅम्पातल्यान आनी 2,566 यात्रेकरूंचो गट भायर सरलो. 84 वाहनांच्या ताफ्यात बेस कॅम्पातल्यान सकाळीच यात्रेकरू भायर सरले. ह्या वांगडात 1,877 दादले, 577 बायलो, 12 भुरगी, 95 साधू आणि 5 साध्वी हांचो आसपाव आशिल्लो. पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेची प्रतीक्षा आता सोपल्या. पॅरीस ऑलिंपिक सर्त 2024 आयज सावन सुरुवात जाता. भारतीय वेळेप्रमाण राती 11 वरांचेर पॅरीसातल्या सीन न्हंयच्या देगेर ह्या ऑलिंपिक खेळांचो उक्तावण सुवाळो जातलो. देशातल्या लोकांक भारतीय खेळगड्यांकडल्यान पदकांची आस्त आसा. भारतीय हॉकी पंगडातले 10 खेळगडे हे पंजाबातले आसा. देखून पंजाबातल्या लोकांक खासा करून हॉकी मोगींक ह्या पंगडाकडल्यान खाशेली आस्त आसा. बायलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट सर्तीत उपांत्य फेरीत आयज श्रीलंकेतल्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर भारत बांगलादेश पंगडा आड खेळटलो. भारतीय वेळेप्रमाण दनपारा 2 वरांचेर हो खेळ सुरू जातलो. भारतीय पंगडान आपल्या गटातल्या सगळ्या खेळांनी जैत जोडला तर बांगलादेश पंगडान ब गटात दुसरी सुवात मेळयला. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड पंगडामधी चलतल्या कस लावपी क्रिकेट खेळामधेतला तिसरो आणि निम्नो खेळ आयज सावन सुरुवात जाता. एजबस्टन बर्मिंगहामात हो खेळ जातलो. भारतीय वेळेप्रमाण हो खेळ दनपारा 3:30 सुरू जातलो. इंग्लंड पंगडान ह्या खेळामधे 2-0 अशी आघाडी घेतल्या. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. आयज 25वो कारगील विजय दीस मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कारगील झूज स्मारकाक भेट दितले आणि देशाखातीर सर्वोच्च बलिदान दिवपी जवानांक आर्गा ओपतले. आयज मुंबईत उटंगराच्या पावसाक लागून हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. ह्या वर्सा भारतात जावपी क्वाड देशांच्या वर्सुकी शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जातले वांटेकार. पॅरीस ऑलिंपिक 2024 सर्तीक आयज सावन सुरुवात आणि बायलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट सर्तीत उपांत्य फेरीत आयज भारत बांगलादेश पंगडा आड खेळटलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.